नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी राजश्री पोहेकर आपलं स्वागत करते. राज्यात विधानसभा निवडणुकीत उद्या होणाऱ्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. राज्यातल्या 288 विधानसभा मतदारसंघांसाठी तसंच नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी उद्या मतदान होणार आहे. राज्यात 9,70,25,119 मतदार असून त्यांच्यासाठी 1,427 मतदान केंद्रांवर मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदानाची वेळ असून राज्यातल्या मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करावं असं आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांनी केलं आहे. या निवडणुकीसाठी मुक्त वातावरणात निष्पक्ष आणि शांततेत मतदान पार पडण्यासाठी पोलीस यंत्रणा देखील सज्ज आहे. राज्यभरात 4,136 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून त्यातले 2,086 उमेदवार अपक्ष आहेत. महायुतीतर्फे भाजप 149, शिवसेना 81 आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 59 जागांवर निवडणूक लढवत आहेत. महाविकास आघाडीकडून काँग्रेस 101, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 95 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं 86 मतदारसंघात आपले उमेदवार उभे केले आहेत. बहुजन समाज पक्ष 236 आणि एमआयएम 17 जागांसाठी निवडणूक लढवत आहेत. झारखंडमध्ये देखील विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 12 जिल्ह्यातल्या 38 मतदारसंघात उद्या मतदान होणार आहे. या सर्व मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडावी यासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे. तसंच केरळमधल्या पल्लक्कड या एका जागेसाठी तर उत्तर प्रदेशातल्या 9 विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीसाठी देखील उद्या मतदान होत आहे. येत्या शनिवारी 23 तारखेला या सर्व निवडणुकीची मतमोजणी होणार आहे. परभणी जिल्ह्यात मतदान प्रक्रिया साहित्य वाटप आज सुरू झालं असून मतदान साहित्यासह अधिकारी आणि कर्मचारी मतदान केंद्राकडे रवाना होत आहेत. जिल्ह्यात एकूण 1,623 मतदान केंद्रांवर मतदान होणार असून यासाठी 12,568 कर्मचारी, निमलष्करी दलाच्या 4 तुकड्या, 1,738 स्थानिक पोलीस आणि 1,417 गृहरक्षक दलाचे कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. हिंगोली जिल्ह्यात मतपेट्या नेण्यासाठी तसंच मतदान कर्मचारी आणि आवश्यक असेल तिथे मतदारांना मतदानासाठी घेऊन जाण्याकरता 387 वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी तथा वाहन व्यवस्थेचे नोडल अधिकारी जगदीश माने यांनी ही माहिती दिली. नाशिक शहरासह जिल्ह्यातल्या मतदान केंद्रांवर नियुक्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आज सकाळपासून मतदानाचं साहित्य देण्यास प्रारंभ झाला आहे. जिल्ह्यात एकूण 4,922 मतदान केंद्रांसाठी 27,000 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात 14,000 कर्मचाऱ्यांची पथकं मतदान केंद्रांकडे रवाना होत आहेत. नागपूर जिल्ह्यातल्या 4,631 मतदान केंद्रांवर निवडणूक पथकाच्या कर्मचाऱ्यांना ईव्हीएम मशीन आणि इतर साहित्याचं वाटप करण्यात येत असून कर्मचारी मतदान केंद्राकडे रवाना होत आहेत. हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी विधानसभा मतदारसंघातले वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ दिलीप म्हस्के यांच्या गाडीवर कळमनुरी तालुक्यातल्या लासिना पाटीजवळ दगडफेक करण्यात आली. काल रात्री 1 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. दिलीप म्हस्के यांना हिंगोलीच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानं त्यांना पुढील उपचारासाठी नांदेडच्या एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. डोंबिवलीतले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते सदानंद थरवळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत आज शिवसेना पक्षात प्रवेश केला. विधानसभा निवडणुकीत डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून संधी न मिळाल्यामुळे थरवळ यांनी पक्षांतर केल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. येत्या 25 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने 24 तारखेला सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज सुरळीत चालण्यासंदर्भात सर्व राजकीय पक्षांच्या सहकार्याची मागणी या बैठकीत करण्यात येणार आहे. 20 डिसेंबरपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. आचारसंहितेमध्ये अवैध मद्य जप्त करण्याची धडक कारवाई नांदेड जिल्हा राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सुरू आहे. गेल्या 5 दिवसात जिल्ह्यात या विभागानं 70 ठिकाणी धाडी टाकून सुमारे 7,12,630 रुपयांच्या मद्यासह मुद्देमाल जप्त केल्याची माहिती नांदेडचे राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक गणेश पाटील यांनी दिली. या कालावधीत 67 आरोपींना अटक करण्यात आली आहे. जालना जिल्ह्यातल्या प्रत्येक नागरिकाला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी जिल्ह्यातल्या 16 गावांमध्ये उद्या भरणारे आठवडी बाजार बंद राहणार आहेत. याबाबत जिल्हाधिकारी डॉ श्रीकृष्ण पांचाळ यांनी आदेश काढले असून स्थानिक ग्रामपंचायतींना कळवण्यात आलं आहे. बिहारमध्ये सुरू असलेल्या महिला आशिया चषक हॉकी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज भारताचा सामना जपानशी होणार आहे तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात चीन आणि मलेशिया यांच्यात लढत होणार आहे. या स्पर्धेतले 5ही सामने जिंकून भारत 15 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र एआयआर छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता.